यिर्मयाचे विलापगीत अध्याय 2। हाय हाय प्रभु सियोन कन्येस क्रोधरूप अभ्राने कसा वेष्टीत आहे। त्याने इस्रायलाचे वैभव आकाशातून पृथ्वीवर झुगारून दिले आहे। त्याने आपल्या संतापाच्या दिवशी आपल्या पादासनाचे स्मरण केले नाही। प्रभूने याकोबाची सर्व वसतिस्थाने गिळून टाकिली आहेत, गय केली नाही। त्याने आपल्या क्रोधाने यहूदाच्या कन्येचे दुर्ग मोडून टाकिले आहेत, त्याने ते धुळीस मिळविले आहेत। त्याने राज्य व त्यातले सरदार यास भ्रष्ट केले आहे। त्याने संतप्त क्रोधाने इस्रायलाचे हर एक शृंग छेदून टाकिले आहे। शत्रू समोर असता त्याने आपला उजवा हात माघारी घेतला आहे। सभोवतालचे सर्व काही चाटून जाणाऱ्या ज्वालेसारखा त्याने याकोबात पेट घेतला आहे। त्याने वैर्याप्रमाणे आपले धनुष्य वाकविले आहे। तो आपला उजवा हात उगारून शत्रूप्रमाणे उभा राहिला आहे। दृष्टीस रम्य असे सर्व त्याने मारून टाकिले आहेत। त्याने सियोन कन्येच्या तंबूवर अग्निप्रमाणे आपला संतप्त क्रोध वर्षिला आहे। प्रभू वैर्यासारखा झाला आहे। त्याने इस्रायलास गिळून टाकिले आहे। त्याने तिचे सर्व महाल गिळून टाकिले आहेत। त्याने त्याचे दुर्ग मोडून टाकिले आहेत। त्याने यहूदाच्या कन्येचे कन्हणे व आक्रंदन बहुगुणित केले आहे। बागेतला मांडव उद्ध्वस्त करावा त्याप्रमाणे त्याने आपला मांडव उद्ध्वस्त केला आहे। त्याने आपल्या सभास्थानाचा विध्वंस केला आहे। परमेश्वराने सण व शब्बात यांचा सियोनेत विसर पाडिला आहे। त्याने आपल्या क्रोध संतापाने राजा व याजक यांचा धिक्कार केला आहे। परमेश्वराने आपल्या वेदीचा त्याग केला आहे। त्याला आपल्या पवित्र स्थानाचा वीट आला आहे। त्याने त्याच्या वाड्यांच्या भिंती शत्रूच्या हाती दिल्या आहेत। पर्वणीच्या दिवशी होतो तसा त्यांनी परमेश्वराच्या मंदिरात गोंगाट केला आहे। सियोन कन्येचा तट नाहीसा करण्याचा परमेश्वराने संकल्प केला आहे। त्याने सूत्र ताणिले आहे। तो पाडून टाकण्यापासून त्याने आपला हात माघारी घेतला नाही। त्याने कोट व नगराचा तट यास शोक करावयास लाविले आहे। ते दोन्ही म्लान झाले आहेत। तिच्या वेशी जमिनीत खचल्या आहेत। त्याने तिचे अडसर मोडून नष्ट केले आहेत। तिचा राजा व तिचे सरदार धर्मशास्त्र नसलेल्या राष्ट्रात आहेत। तिच्या संदेष्ट्यासही परमेश्वरापासून काही दृष्टांत होत नाही। सियोन कन्येचे वडीलजन जमिनीवर बसले आहेत। ते स्तब्ध आहेत। त्यांनी आपल्या डोळ्यांवर धूळ उडविली आहे। त्यांनी गोणताटाची वस्त्रे परिधान केली आहेत। यरुशलेमेच्या कुमारी आपली डोकी भूमीपर्यंत लवित आहेत। माझे डोळे अश्रूंनी जर्जर होत आहेत। माझ्या आतड्यांना पीळ पडत आहेत। माझ्या लोकांच्या कन्येच्या विनाशामुळे माझे काळीज फाटून भूमीवर पडले आहे। कारण बालके व तान्ही नगराच्या आळ्यात मूर्छित होऊन पडली आहेत. घायाळ झालेल्यांप्रमाणे नगराच्या आळ्यात मूर्छित होऊन आपल्या मातांच्या उराशी त्यांनी प्राण सोडिला. तेव्हा ती आपल्या मातास म्हणाली, धान्य व द्राक्षारस ही कोठे आहेत? मी तुला बोधाच्या कोणत्या गोष्टी सांगू? हे यरुशलेम कन्ये, मी तुला कोणाची उपमा देऊ? हे सिओनेच्या कुमारी कन्ये, तुझे सांत्वन करण्यासाठी मी तुझी कोणाबरोबर तुलना करू? तुझा विनाश सागरासारखा मोठा आहे. तुला कोण बरे करील? तुझ्या संदेष्ट्यांनी तुझसंबंधाने निरर्थक व मूर्खपणाच्या गोष्टींचा दृष्टांत पाहिला. तुझा बंदिवास उलटण्यासाठी तुझे दुष्कर्म प्रगट करावयाचे ते त्यांनी केले नाही, तर त्यांनी तुझसंबंधाने निरर्थक व तुला हद्दपार करण्याजोगे दृष्टांत पाहिले. येणारे जाणारे सर्व तुला पाहून टाळ्या वाजवितात. ते यरुशलेम कन्येकडे पाहून धुत्कारतात व डोके हलवून म्हणतात, जिला सौंदर्याची खाण, सर्व पृथ्वीचे आनंदभुवन म्हणतात, ते हेच का नगर? तुझ्या सर्व शत्रूंनी तुझवर आपले तोंड पसरिले आहे. ते धुत्कारून दात खातात. ते म्हणतात, आम्ही त्याला गिळून टाकिले आहे. खरोखर याच दिवसाची आम्ही अपेक्षा करीत होतो. आम्हास हा दिवस लाभला, हा आम्ही पाहून चुकलो. परमेश्वराने योजिल्याप्रमाणे केले आहे. त्याने प्राचीन काळापासून दिलेली ताकीद अंमलात आणली आहे. त्याने मोडतोड केली, गय केली नाही. त्याने शत्रूस तुझ्यावर हर्षविले आहे. त्याने तुझ्या वैऱ्यांचा उत्कर्ष केला आहे. त्यांचे हृदय प्रभूचा धावा करीत आहे. हे सिओन कन्येच्या तटा, तू रात्रंदिवस जलप्रवाहाप्रमाणे अश्रूढाळ, ते खळू देऊ नको. तुझ्या डोळ्याच्या बाहुलीला विसावा देऊ नको. उठ, रात्रीच्या प्रहरारंभी विलाप कर. प्रभूसमोर आपले मनोगत पाण्यासारखे ओत. तुझी बालके हर एक गल्लीच्या चवाठ्यावर भुकेने व्याकुळ झाली आहेत. त्यांच्या प्राण संरक्षणासाठी त्याजकडे हात पसर. हे परमेश्वरा, पहा, हे तू कोणाला केले याचा विचार कर. स्त्रियांनी आपल्या पोटचे फळ, हातावर खेळविलेली आपली बालके खावी काय? याजक व संदेष्टा यास प्रभूच्या पवित्र स्थानात जीवे मारावे काय? तरुण व वृद्ध रस्त्यात जमिनीवर पडले आहेत. माझ्या कुमारी व माझे तरुण तरवारीने पडले आहेत. तू आपल्या क्रोधधिनी त्यांचा वध केला आहे. तू त्यास वधिले, गय केली नाही. तू पर्वणीच्या दिवसाप्रमाणे दहशतीच्या बाबी मजकडे चोहोकडून बोलाविल्या. परमेश्वराच्या क्रोधदिनी कोणी पळून जाऊन किंवा निभावून राहिला नाही. ज्यांचे मी लालन पालन केले त्यांचा माझ्या शत्रूने फडशा उडविला आहे.